बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि
नष्ट केला अंधार विश्वहिताचा मंत्र ज्या बुद्धाने दिधला त्या बुद्धाचा धम्म अभिमानी गतिमान केला किरण रूढीला नष्ट कराया केले जीवाचे राण युग पुरुषाच्या मालिकेतील भीमरत्न हे महा बहू लोटली साधू बाबा योगा योगाने महू गावी आले रामजीला त्या आशिष देऊन भाकित ते केले भीमाबाईच्या पोटी नरवीर ऐसा जन्म येईल कीर्ती आपुल्या कुळ गोत्राची तिन्ही लोकी जाईल
अमृतवाणी विमा अमृतवाणी।
अभ्यासाला नव्हती खोली, रात्र रात्र जागून काढली, मॅट्रिकची ती परीक्षा झाली, समजावीले भीमरावाला सल्ला भीमाने नाही। असे होते भीमाचे वागणे, शील राखणे ध्येय गाठणे, टाळी सदा सलीला जाणे,
नयन मनोहर स्थळ पाहणे,
शिक्षण घेऊन ज्ञान मिळविणे, जुने चांगले ग्रंथ जमविणे, विद्येमध्ये निपुण होणे, विश्वविद्यालय कोलंबियाने डॉक्टर पदवी सन्मानाने, सयाजी महाराजांना अभिमाने, पुस्तकासाठी भूक आवरणे, ज्ञानाचे भांडार जमविणे, उपकाराची जाण ठेवणे, अभ्यास केला अशा प्रकारे परिकाष्ठा झाली, टीएससीच्या परीक्षेसाठी सिद्धता केली,
तुम्ही कोण ते
सहित हजारो होते बरोबर उभे रामुनी जीवन तटावर
पाय बंद घाला
पशुमल मूत्राचा
ਕਰੀ
ਆਹੇ ਕੀ ਤੁਮ ਜੀਵਾਰੀ
ਗਾਂਧੀ ਜੀ। शस्त्र फेकले समजावून ही नाही ऐकले कस्तुरबाने भीमरायाची विनवणी केली पुणे करारावरती भीमाची स्वाक्षरी झाली अध्यापनाचे काम चालले स्वप्न आपले साकार केले ग्रंथाचे भांडार बांधले रम्य कथा पौराणिक गोष्टी घर बांधावे पुस्तक साठी स्वतंत्र दालन भेटी गाठी पंडित वक्ते विचारवंत शास्त्रज्ञ कुणी महान संत दिवाण खाना तो सायबांचा महापुरुषाची सहचारिणी रमाई होती स्वाभिमानी साधी भोळी तिची राहणी परदेशाला जाता तुम्ही हाल सोसते लक्ष्मी अभ्यासातच असता नेहमी भोळे भाबडे वेडे ते मन साहेब तुमचे नको मला धन पंढरपुराला जाऊ आपण राम तुला मी किती सांगाव देवासाठी बिचारी या जनतेची सेवा चाकरी तीर्थासारखी गर्दी सारी साहेबांचे ते बोल ऐकले पुन्हा रमाने नाही सतवले पतिवचन ते ध्येय मानले मोठ्या मोठ्या सभा मिटिंगी दूर तुम्ही जाता आंबेडकर ही व्यक्ती मोठी नियतीने घेतली कसोटी बॅरिस्टर साहेब ते झाले दौलताबादला तेव्हा आले किल्ला पाहण्यासाठी गेले मुस्लिम पहारे करी बोलले पाटवले का पाणी म्हणाले मुसलमान मग गोळा झाले सिंहगडावर विश्रांतीला जावे वाटले थकल्या जीवाला पत्नीकडे का बघायचं नाही, पोरांना का खेळवायचं नाही, पुस्तकात कसली नवलाई अखंड झटले जनसेवा हे प्रीत मानले। पावले बुद्ध दिशेला जेव्हा वळले महाबोधी गाथिका समजले आपल्या पतीला